खंड चौथा प्रकरण 36 प्रायश्चित्ता दाखल उपवास। मुलामुलींना प्रामाणिकपणे वाढविण्याच्या व शिक्षण देण्याच्या कामी किती व कसकशा अडचणी आहेत त्यांचा दिवसेंदिवस अधिकाधिक अनुभव येत होता। शिक्षक व पालक या नात्याने त्यांच्या हृदयामध्ये प्रवेश करायचा होता। त्यांच्या सुखदुःखांचा वाटेकरी व्हायचे होते। त्यांच्या जीवनात त्यांना वेळोवेळी पडणारी कोडी उकलायची होती। त्यांच्या उसळत्या तारुण्याच्या तरंगांना सरळ मार्ग लावायचा होता। कित्येक कैदी सुटून गेल्यानंतर टॉलस्टॉय आश्रमामध्ये थोडीच माणसे राहिली। ती बहुतेक फिनिक्सवासी होती, त्यामुळे आश्रम फिनिक्सला घेऊन गेलो। फिनिक्समध्ये माझी खूप कसोटी झाली। शिल्लक राहिलेल्या आश्रमवासियांना फिनिक्सला पोचवून मी जोहानिसबर्गला गेलो। जोहानिसबर्गला थोडे दिवस राहतो तोच दोन व्यक्तींच्या भयंकर पतनाची बातमी मला मिळाली। सत्याग्रहाच्या महान लढ्यामध्ये कोठेही अपयश आल्यासारखे दिसले तरी त्याने माझ्या मनाला धक्का बसत नसे, पण या हकीकतीने माझ्यावर जणू काय वज्राघात केला। माझ्या हृदयाला मोठी जखम झाली। मी त्याच दिवशी फिनिक्सची गाडी पकडली। मिस्टर कॅलनबॅकनी माझ्याबरोबर येण्याचा आग्रह धरला। माझी केविलवाणी स्थिती त्यांच्या लक्षात येऊन गेली होती। मला एकट्याला जाऊ द्यायला ते कबूल होत ना। पतनाची बातमी मला त्यांचेकडूनच मिळाली होती। रस्त्यामध्ये मी माझा धर्म समजावून घेतला आणि तो मला समजला अशी स्वतःच्या मनाची समजूत करून घेतली म्हणा ना। मला असे वाटले की आपल्या देखरेखीखाली राहिलेल्यांच्या पतनाबद्दल पालक किंवा शिक्षक काही अंशांनी तरी जबाबदार आहेत। या प्रसंगाबद्दलची माझी स्वतःची जबाबदारी तर मला स्पष्ट दिसत होती। माझ्या पत्नीने मला सूचनाही दिली होती, पण मी स्वभावत विश्वासावर चालणारा असल्यामुळे मी तिची सूचना मनावर घेतली नव्हती। शिवाय माझी अशीही कल्पना होती की मी जर या पतनाबद्दल प्रायश्चित्त घेतले तरच त्या पतितांना मला होणारे दुःख समजून येईल आणि त्यामुळे त्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव होईल। तशीच तिच्या गांभीर्याचीही थोडी बहुत कल्पना होईल। म्हणून मी 7 दिवस उपवास व 4.5 महिने एकभुक्त राहणे असे व्रत घेतले। कॅलनबॅकनी मला त्यापासून परावृत्त करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण तो निष्फळ झाला। अखेरीला प्रायश्चित्ताची संयुक्तिकता त्यांनीही मान्य केली आणि त्यांनी स्वतःही माझ्याबरोबर ते व्रत पाळण्याचा आग्रह धरला। त्यांच्या निर्मळ प्रेमापुढे माझे काही चाले ना। एवढा निश्चय केल्याबरोबर मला लगेच हलके वाटू लागले, मन शांत झाले। ज्याचे हातून दोष घडला होता त्यांच्याबद्दलचा राग थंडावला आणि त्यांच्याबद्दल दया तेवढी राहिली। अशा तऱ्हेने आगगाडीमध्येच मन हलके करून मी फिनिक्सला पोचलो। तपास करून अधिक माहिती काढायची ती काढून घेतली। माझ्या उपवासाबद्दल सर्वांना कठीण तर वाटलेच, पण त्यामुळे वातावरण निर्मळ झाले। पापाचरणाची भयंकरता सर्वांच्या लक्षात आली आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा व माझा संबंध अधिक मजबूत व सरळ झाला। या प्रसंगातूनच काही काळानंतर मला 14 दिवस उपवास करण्याचा प्रसंग आला। याचा परिणाम तर अपेक्षेपलीकडे चांगला झाला अशी माझी समजूत आहे। या प्रसंगावरून माझा असे सिद्ध करण्याचा हेतू नाही की शिष्याच्या प्रत्येक दोषाबद्दल नेहमी शिक्षकाने उपवास वगैरे केलेच पाहिजे, पण मला वाटते की काही प्रसंगी तरी असल्या प्रायश्चित्ता दाखल करावयाच्या उपवासांची अवश्य जरुरी आहे। मात्र त्यासाठी विवेक व अधिकार पाहिजे। जेथे शिष्य शिक्षकांमध्ये शुद्ध प्रेमबंधन नाही, जेथे शिक्षकाला शिष्याच्या दोषाबद्दल खराखुरा आघात वाटलेला नाही, जेथे शिष्याला शिक्षकाबद्दल आदर वाटत नाही, तेथे उपवास निरर्थक आहे आणि उलट हानिकारक होण्याचाही संभव आहे। परंतु असल्या उपवास अर्ध उपवासांबद्दल मतभेद असले तरीही शिक्षक हा शिष्याच्या दोषांबद्दल थोड्या बहुत अंशांनी तरी जबाबदार आहे याबद्दल मला लेशमात्र शंका नाही। 7 उपवास आणि नंतरचे एकभुक्त राहणे ही आम्हाला कोणालाही जड वाटली नाही। त्या मुदतीत माझे कोणतेही काम बंद किंवा मंद झाले नव्हते। त्याकाळी मी फलाहारीच होतो। 14 उपवासांचा अखेरचा भाग मात्र मला चांगला जड गेला। यावेळी रामनामाचा चमत्कार मला पुरा समजला नव्हता, त्यामुळे दुःख सहन करण्याची शक्ती कमी होती। उपवास चालू असलेल्या मुदतीत वाटेल ते करून, पण पाणी खूप प्याले पाहिजे या बाह्य युक्तीची मला माहिती नव्हती। उपवास जड झाला हेही एक कारण झाले। शिवाय पहिला उपवास सुखाने झाला होता, त्यामुळे दुसऱ्या खेपेला मी बेपरवाही राहिलो। पहिल्या उपवासामध्ये नेहमी क्युनीच्या पद्धतीने कटिस्नान करीत असे। 14 दिवसांच्या उपवासात 2-3 दिवसांनंतर ते बंद केले. पाणी तोंडाशीच नेवविना आणि घोट घेतला तर उकारी येईल, यामुळे पाणी फार थोडे पीत असे. त्यामुळे गळा सुकला, क्षीण झाला आणि अखेरच्या दिवसात तर आवाज अगदी ओढता निघत असे. तरीही जरूर तेवढे सांगून लिहिण्याचे काम अखेरच्या दिवसापर्यंत करता येत होते आणि रामायण इत्यादी शेवटपर्यंत ऐकत असे. काही प्रश्नांसंबंधी मत देणे यासारखी आवश्यक कामेही करू शकत असे.